आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
इलेक्टोरल बॉन्ड्सवर राहुल गांधी आक्रमक आहेत तर भाजप मात्र गप्प आहे। नमस्कार, मी रवीश कुमार आहे आणि हा आमचा निवडणूक रोख्यांवरील दुसरा व्हिडिओ आहे। या बायंडमध्ये घोटाळ्यांचे इतके संकेत आहेत की ते पटकन समजून घेणे आणि ते तुमच्यासमोर मांडणे आव्हानात्मक आहे। रिपोर्टर्स कलेक्टिव्ह या इंग्रजी वेबसाईटवरील टीमने या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले आहे हे तुम्हाला माहीत असेल। त्यांच्या रिपोर्टिंगमुळे मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा कोणता असू शकतो हे उघड झाले आहे। या बॉन्ड्सद्वारे कॉर्पोरेशन कसे गुलाम आणि सरकारचे मित्र बनले आहेत हे आपण पाहू शकता। पण तुमच्या हिंदी वृत्तपत्रांत आणि वाहिन्यांवर या बातम्या येत आहेत का? रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या बातम्या हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध केल्या जात असल्या तरी त्या बातम्या पुरेशा प्रमाणात दिल्या जात आहेत का? आज हिंदी समाजाला माहिती होण्यापासून रोखण्यात हिंदी वृत्तपत्रे आणि वाहिन्या हे सर्वात मोठे दोषी आहेत। याचा स्पष्ट पुरावा म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्सवरील अहवाल। या विषयावरील हा आमचा दुसरा व्हिडिओ आहे। अनेक प्रमुख हिंदी वृत्तपत्रांमध्ये बॉन्ड्सचे कव्हरेज नित्याचे आहे, कंपन्यांची तपशीलवार तपासणी नसणे, त्यांचे भाजप किंवा इतर पक्षांशी असलेले संबंध। वृत्तपत्रांपेक्षा कमी संसाधने आणि पत्रकार असूनही रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या पत्रकारांनी कौतुकास्पद काम केले आहे। तुम्ही रिपोर्टर्स कलेक्टिव्हला आर्थिक मदत करण्याचा विचार केला पाहिजे। डझनभर संपादक आणि हजारो पत्रकार असलेली हिंदी वृत्तपत्रे काय करत आहेत? मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या बातम्या दडपण्याचीच त्यांची भूमिका आहे का? हिंदी माध्यमातील अनेक पत्रकारांचे हात बांधलेले आहेत। हैदराबादस्थित कंपनी मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रा लिमिटेडने 966 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स का खरेदी केले असा प्रश्न संपादकाने पहिल्या पानावर विचारू नये। या कंपनीकडे एवढा पैसा आहे का की ती एका राजकीय पक्षाला 1000 कोटी देऊ शकेल? हीच कंपनी तेलंगणातील एका मोठ्या प्रकल्पात गुंतलेली आहे ज्याबद्दल कॅगने अनेक गंभीर टिप्पणी केली असून या प्रकल्पामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक अनियमितता झाल्या आहेत। सुरुवातीला 82,000 कोटींचा अंदाज होता, आता त्याची किंमत 1.5 लाख कोटींपर्यंत वाढू शकते। तेलंगणा निवडणुकीत कलेश्वरम धरण हा महत्त्वाचा राजकीय मुद्दा ठरला। राहुल गांधी पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या मुद्द्यावर योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे। हे राहुल गांधींचे नोव्हेंबर 2019 मधील एक ट्वीट आहे जे आज व्हायरल होत आहे। त्यात राहुल यांनी लिहिले की नव्या भारतात लाच आणि बेकायदेशीर कमिशनला इलेक्टोरल बॉन्ड म्हणतात। राहुल गांधी यांनी ट्वीट केलेला अहवाल नितीन सेठीचा होता जो रिपोर्टर्स कलेक्टिव्ह अंतर्गत बॉन्ड उघड करत आहे। हिंदी संपादक मोदींची स्तुती करण्यात मग्न आहेत। पुन्हा एकदा राहुल गांधी बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे, तरीही त्यांचे म्हणणे कोणीही त्यावेळी गांभीर्याने घेतले नाही, ना मीडियाने या बंधनांचे स्वरूप आणि त्यामागील खेळाचा तपास केला। आज हे स्पष्ट आहे की या बंधांमुळे भाजप आर्थिक महासत्ता बनला आहे आणि इतर राजकीय पक्षांना निवडणुकीत स्पर्धा करता येत नाही। हा व्हिडिओ विधानसभा निवडणुकीच्या काळातील आहे जिथे राहुल गांधी कलेश्वरम सिंचन प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारावर प्रकाश टाकत होते, एटीएमचे मॉडेल वापरून मतदारांना हे दाखवण्यासाठी की हा प्रकल्प चंद्रशेखर राव यांच्यासाठी पैसा मशीन कसा आहे। याद्वारे तेलंगणातील जनतेचे 1 लाख कोटी रुपये लुटले गेले आहेत। कलेश्वरम हे KCR आणि त्यांच्या कुटुंबाचे ATM आहे। 2 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी ट्विट केले की त्यांनी कालेश्वरम उपसा सिंचन योजनेचा एक भाग असलेल्या मेडिगड्डा बॅरेजला भेट दिली जिथे निकृष्ट साहित्याच्या वापरामुळे अनेक खांबांना तडे गेले आहेत। 1.25 लाख कोटी किमतीचा कलेश्वरम प्रकल्प मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड MEIL देण्यात आला आहे ज्याने 966 कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले आहेत। फ्युचर गेमिंगनंतर ही कंपनी बॉन्ड खरेदी करणारी दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे। 966 कोटींचा बॉन्ड कोणत्या पक्षाने खर्च केला हे अद्याप पूर्णपणे सिद्ध झालेले नाही, तरीही सोशल मीडियावर जुन्या बातम्या पसरवल्या जात आहेत। 11 एप्रिल 2023 रोजी एका कंपनीने 140 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले आणि एका महिन्याच्या आत महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे भाजप सरकारकडून 14,400 कोटी रुपयांचे कंत्राट मिळविल्याचे वृत्त आहे. या कंपनीवर आयकर विभागाने छापे देखील टाकले आहेत. अशा कंपन्यांनी 966 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले आहेत आणि या देणग्यांचे लाभार्थी कोण आहेत याची माहिती देशाला द्यायची का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड MEIL ची उपकंपनी असलेल्या वेस्टर्न UP पॉवर प्रोजेक्टने 220 कोटींचे रोखे विकत घेतले, ज्यामुळे दोन्ही कंपन्यांची एकूण गुंतवणूक 1186 कोटी झाली. याव्यतिरिक्त प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टमध्ये मेघा इंजिनिअरिंगने 2022-23 मध्ये 83 कोटींची सर्वात मोठी देणगी दिली. 2023 मध्ये KCR यांच्या पक्षाला त्याच ट्रस्टकडून 90 कोटींची देणगी मिळाली होती, ज्याने आपल्या एकूण देणग्यांपैकी 75% देणगी भाजपला दिली होती. कर वाचवण्यासाठी कंपन्या या ट्रस्टला देणगी देतात. या कंपनीने एका नोकरशहाच्या लग्नाचा संपूर्ण खर्च कव्हर केल्याचा आरोप न्यूजमिनिटने एक अहवाल प्रकाशित केला, ज्यामुळे कंपनीने मानहानीचा दावा केला. ही बातमी सर्वसामान्य हिंदी भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान आहे. 10 कोटींचा नफा असलेली कंपनी 410 कोटींची देणगी देत आहे हे आश्चर्यकारक आहे. हे कसे व्यवहार्य आहे? UPA सरकारच्या काळात नियमानुसार केवळ 3 वर्षे सतत नफा असलेल्या कंपन्याच देणगी देऊ शकतात आणि त्या नफ्याच्या केवळ 7.5%. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हे निर्बंध काढून टाकले. कंपन्यांना त्यांच्या नफ्यातील कोणताही भाग भागधारकांना किंवा जनतेला जाहीर न करता दान करण्याची परवानगी दिली. इलेक्टोरल बॉन्ड्सची ओळख करून दिल्यापासून कंपन्यांनी त्यांच्या नफ्याच्या कितीतरी पट किमतीचे बॉन्ड्स खरेदी केल्याचे अहवाल समोर आले आहेत. फसव्या क्रियाकलाप किंवा देणग्यांसाठी तृतीय पक्ष निधीचा वापर केल्याचा संशय आहे. फ्युचर गेमिंग या तामिळनाडूस्थित कंपनीने 2019 नफ्याच्या 6 पट इलेक्टोरल बॉन्डद्वारे दान केले. 2022-23 मध्ये त्याचा करपूर्व नफा 82 कोटी होता, तरीही त्याने 328 कोटी दान केले आणि 4 वर्षांत 1368 कोटींचे रोखे खरेदी केले. मदनलाल प्रायव्हेट लिमिटेड या दुसऱ्या कंपनीने तिच्या नफ्याच्या 1874% किमतीचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले, ज्यामुळे भुवया उंचावल्या. पश्चिम बंगालमधील त्याच पत्त्यावर नोंदणीकृत केव्हेंटर फूड पार्क इन्फ्रा आणि MKJ एंटरप्राइजेस या त्यांच्या भगिनी कंपन्यांसह 500 कोटींहून अधिक किमतीचे रोखे खरेदी केले. 2019-20 मध्ये मदनलाल लिमिटेडने केवळ 1.84% नफ्यावर राजकीय पक्षांना 185 कोटींची देणगी दिली. राधेश्याम खेतान यांनी व्यवस्थापित केलेल्या या कंपन्यांच्या CEOंनी महत्त्वपूर्ण राजकीय देणग्या दिल्या आहेत, ज्यामुळे अविश्वास आणि चिंता निर्माण झाली आहे. 2021 मध्ये केव्हेंटरला छाप्याचा सामना करावा लागला, तरीही परिणाम अस्पष्ट राहिला. पश्चिम बंगाल सरकारने मेट्रो डेअरीमधील आपला हिस्सा या समूहाला विकल्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी या कराराच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली, जी फेटाळण्यात आली. 500 कोटी देणगी प्राप्तकर्त्यांची ओळख सट्टा आहे, परंतु या व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी स्टेट बँकेने निवडणूक आयोगाला एक अद्वितीय कोड प्रदान केल्यास पारदर्शकता सुधारली जाऊ शकते. कोणत्या राजकीय पक्षाने कोणत्या बॉन्डवर पैसे जमा केले हे निश्चित करणे बाकी आहे. हे पैसे कोणाला मिळाले हे अद्याप माहीत नाही, परंतु कोणीतरी पक्षाला 500 कोटींची देणगी दिली ही वस्तुस्थिती लक्षणीय आहे. कर्मचाऱ्यांचे पगार जेमतेम वाढत असताना कंपनी राजकीय पक्षाला देणगी देत आहे. या कंपन्यांमध्ये मोदी समर्थक मोठ्या संख्येने काम करतात, ते तसे करत असावेत. त्यांची कंपनी मोदींना 100 कोटी आणि 400 कोटी देणगी देऊ शकते हे जाणून या व्यक्तींना आज कमालीचा अभिमान वाटला पाहिजे. हे उघडकीस आल्यास असे मतदार आपली बनियान फाडून वाळूत लोळत होळी साजरी करतील आणि याआधी कोणीही हे साध्य केले नसल्याची खंत व्यक्त करतील याची मला खात्री आहे. देणगी देणे वाईट नाही, पण 500 कोटी रुपये? लॉटरी विजेते 1368 कोटी देणगी देत आहेत आणि एअरटेल आणि DLFचे भक्त कर्मचारी या महिन्याचा पगार सोसायटी गार्डकाकांना देतील. हा विनोद नाही, ते चिंताजनक आहे. त्यांना उत्तर द्यावे लागेल. त्यांना माहीत आहे की जनता धर्माच्या नशेत आहे, त्यांना अभिमानाचा डोस दिला गेला आहे, 370 काढून टाकले आहे याचा अभिमान बाळगा. जर तो अभिमान अपुरा असेल तर CAAचा अभिमान बाळगा. त्यातही गर्व कमी असेल, भूक लागली असेल तर रांगेत उभे राहा, ते मोफत अन्नधान्य देत आहेत, ते घ्या आणि खा. पंतप्रधान मोदी याची चौकशी करतील असे वाटते का? तपास चालूच होता आणि ज्या कंपन्यांवर ईडीने छापे टाकले होते त्याच कंपन्या मोठ्या प्रमाणात इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी करत होत्या. आतापर्यंत बॉन्ड खरेदी करणाऱ्या आणि छापे टाकणाऱ्या 2 डझनहून अधिक कंपन्यांची माहिती समोर आली आहे. हा घोटाळा उघड झाला आहे, पण समोर एक सरकार आहे जे पूर्ण सत्य कधीच उघड होऊ देणार नाही. मोदींनी 10 वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, तरीही 400 जागा जिंकणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपने तिजोरी भरली आहे, काँग्रेसचे खाते बंद झाले आहे, कोणतीही स्पर्धा नाही. पारदर्शकतेसाठी 2018 निवडणूक रोख्यांचा कायदा अधिसूचित करण्यात आला होता, पण 2 कोटी नफा न कमावणारी कंपनी 200 कोटींची देणगी देते तेव्हा किती पारदर्शकता आहे? हा पैसा कोणाचा आहे आणि यासंदर्भात स्वतः गुन्हेगारी दिसणाऱ्या सरकारची माहिती कशी देणार? कपिल सिब्बल यांनी इलेक्टोरल बॉन्ड्स प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या SIT तपास करावा. जवळपास सर्वच कंपन्यांनी लाच म्हणून इलेक्टोरल बॉन्ड दिल्याचे प्रशांत भूषण यांनी ट्विट केले आहे. 2G आणि कोळसा घोटाळा प्रकरणांमध्ये ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासाचे आदेश देण्यात आले होते तेच इथेही व्हायला हवे. पहिल्या 100 देणगीदारांमध्ये लक्ष्मीदास वल्लभदास व्यापारी यांचा समावेश होतो. नोव्हेंबर 23 त्यांनी 23 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले. त्याचे लिंक्डइन प्रोफाईल सूचित करते की ते रिलायन्स समूहाचे समूह नियंत्रक आहेत, कर संबंधित बाबींवर देखरेख करतात. मर्चंट रिलायन्सशी संबंधित 6 कंपन्यांमध्ये संचालक आहेत. नेटवर्क 18 संपादनात त्यांनी भूमिका बजावली. आतापर्यंत रिलायन्स समूहाची कोणतीही सूचीबद्ध कंपनी ज्याने बॉन्ड खरेदी केले आहेत उदयास आलेले नाहीत, परंतु क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे जी लिंक केलेली आहे परंतु सूचीबद्ध नाही, आणि ती आहे भारतातील 3रा सर्वात मोठा देणगीदार. वल्लभदास मर्चंटच्या वैयक्तिक देणगीमुळे संशय बळावला आहे. रिपोर्टर्स कलेक्टिव्हने असा सवाल केला आहे की अशा व्यक्तींचा वापर करून मोठ्या कंपन्यांनी पैसे देऊ केले असते का? महसूल नसलेल्या कंपन्या करोडोंचे दान कसे देत आहेत? निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीत शुद्धलेखनाच्या चुका आहेत. त्यांचे नाव लक्ष्मीदास वल्लभदास अस्मिता मार्चा असे छापलेले आहे. हे मुद्दाम केले असेल का? मर्चंटऐवजी मार्चा वापरत आहात? त्याचा शोध लागणार नाही का? रिपोर्टर्स कलेक्टिव्हला आढळले की दोन्ही नावे जोडलेली आहेत, परंतु मर्चंटकडे आहे की नाही हे ठरवता आले नाही. पैसे एकट्याने दिले होते की अस्मिता मर्चंटचे संयुक्त खाते होते, बरेच तपशील अद्याप समोर येणे बाकी आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या ED भीतीने अब्जाधीशांची मुस्कटदाबी झाली. त्यांनी बोलणे बंद केले. त्यांच्या भीतीचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून पैसे उकळले गेले आणि त्यांना घाबरलेले पाहून तुम्हीही घाबरले. तेही तपासात येतील असे वाटून लोकांनी बोलणे बंद केले. तथापि या काळात कॉर्पोरेट क्षेत्रातील काही व्यक्तींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. इलेक्टोरल बॉन्ड्स हा भीतीचा व्यवसाय बनला आहे, एक दुकान जे ईडीने प्रत्येक पक्षाला लावले आहे. या भीतीमुळे सरकार पडते आणि एक खासदार राहुल गांधींवर टीका करताना भाजपमध्ये सामील होतो. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.